आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी सतरावीयेचे स्तन्य देसी अनुहताचा हल्लरू गासी समाधी बोधे निजविसी बुझावुनी म्हणोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पाऊली या कारणे मी साऊली न संडी तुझी अहो सद्गुरुची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी धाता होय म्हणोनी अंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये साहित्य सोनियाचिया खाणी उघडवी देशीयेचिया आक्षौणी विवेकवल्लीची लावणी हो देई सैंग संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दरकुटे मोडी वागवाद अव्हाटे कुतर्काची दुष्टे सावजे फेडी श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीवो सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाचिये ये मराठेचिया नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्यये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय साधूच्या संगतीनी साधना घडते साधूच्या संगतीनी नामस्मरण ध्यान प्रार्थना पूजा याचे सुयोग्य अर्थ समजतात साधूंच्या संगतीनी जगत जगतासंबंधी साधू कशा प्रकारे चिंतन करतात कर्म कर्माच्या बाबत साधू कशा पद्धतीने राहतात हा विचार साधूंच्या संगतीतच समजतो आपण साधू कोण हे पाहतो आहोत आणि साधूंच्या संगतीमध्ये निश्चित काय शिकायचं असलं ते आपण पाहतो आहोत आपण पाहिलं की साधू आपल्या स्वतःला व्यापकामध्ये व्यापक अशा परमात्म तत्वामध्ये विलीन करतो तो साधू आपल्या स्वतःला ज्यांनी समर्पित केलेलं आहे आणि ते समर्पण देहभावाच्या देहबुद्धीच्या मर्यादित देहाच्या कितीतरी व्यापक असं आहे सनकादिक नारदांना उपदेश करताना सांगतात की नाल्पे सुखम असती भूमैव सुखम, व्यापकामध्ये सुख आहे अल्प होण्यामध्ये सुख नाही. तशा प्रकारे साधूनी आपल्या स्वतःला व्यष्टीला समष्टीमध्ये समर्पित केलेलं असतं. व्यष्टी हा समष्टीचाच एक भाग आहे म्हणून देह देखील समष्टीचाच व्यापक विश्वाचाच केवळ एक भाग आहे, त्याच्यातलाच एक आहे. पण आंतरिक अंगानी जी साधूंच्या ठिकाणी शुद्ध जाणीव असते ती जाणीव व्यापक प्रभूच्या जाणीवेशी एकरूप करणारा तो साधू. साधूंच्या संगतीमध्ये अल्प न राहता केवळ देहापुरतं न राहता, देहापुरतं राहण्यामध्ये धोके आहेत कारण देहाबरोबर सुख दुःख येतं. देहाबरोबर मत्सर द्वेष अहंकार शत्रुत्व अशा गोष्टी येतात. व्यापकामध्ये आणि व्यापकाशी एकरूपता होण्यामध्ये अद्वैत भाव आहे. मित्रता आहे, निश्चिंतता आहे, निर्भयता आहे. म्हणून व्यापक होणं, व्यापक विचार करणं हे साधूंच्या संगतीमध्ये समजतं. आपण पाहिलं की कर्माचा कोणताही अहंकार साधूच्या ठिकाणी नसतो. कर्म आपण करतो असं म्हणायच्या ऐवजी एका व्यापकाकडूनच होतं अशा भावनेनी तो प्रभू करून घेतो, संत करून घेतात अशा प्रकारे साधूंची भूमिका भाव असतो. मागच्या वेळेला आपण पाहिलं की मादाम क्युरी किंवा आर्किमिडीज कोणाकोणाला साधुत्व जे आहे ते प्राप्त झाल्यावर हा बोध तर हमखास असतो, पण जर तरल बुद्धी प्राप्त झाली तर हा बोध एखाद वेळेला अचानक देखील होऊ शकतो. आणि जेव्हा कोणीही व्यक्ती ही अव्यक्ती होते, आपल्या स्वतःला हरवते, देहापुरतं बुद्धीपुरतं सीमितत्व विसरून जाते, तेव्हा त्या व्यक्तीच्या हातून अचाट काम होण्याची शक्यता असते. साधू परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करणारा असतो. व्यक्तीची अव्यक्ती कशी व्हायची, आपल्या स्वतःच्या व्यक्तीवरचा अभिमान कसा काढून टाकायचा हे साधूंकडून शिकायला मिळतं. म्हणून साधूंच्या संगतीने तरणोपाय. जी आणि जशी परिस्थिती असेल तशी परिस्थिती आनंदाने स्वीकारणारा तो साधू. देहाची परिस्थिती, देह संबंधितांची परिस्थिती आणि या परिस्थितीमध्ये आरोग्य, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, स्वामीजी कर्नाटकातल्या एका साधूंची गोष्ट सांगायचे की त्यांची काही टवाळ मंडळींनी थट्टा करायचं ठरवलं आणि ते त्यांच्या खोलीमध्ये येतील तेव्हा अशा परिस्थितीत दार उघडतील की दारावर लटकून ठेवलेली माळ बरोबर त्यांच्या अंगावर पडेल. आणि झालंही तसंच, ते आत येत असताना दार उघडल्याबरोबर वरून चपलांची माळ पडली आणि ती त्यांच्या गळ्यातच पडली. त्यांनी पाहिलं, क्षणभर स्तिमित झाले आणि म्हणाले की कर्मावलंब का हा केचित, कोणी कर्माचा अवलंब करून परमेश्वरापर्यंत जातात. केचित ज्ञानावलंबक आहात, कोणी ज्ञानाचा अवलंब करून जातात. वयम तू भगवत भक्तानाम पाद रक्षावलंबक आहात, आम्ही मात्र भगवत भक्त आहेत त्यांच्या पादरक्षांचा अवलंब करतो आणि परमेश्वरापर्यंत जातो. जी जशी परिस्थिती आलेली असेल तशा परिस्थितीत सुखाने राहतो तो साधू. मी असं ऐकलंय की पंजाबमध्ये पूर्वी 60-70 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की एका साधूंवर गैरसमजातून सुरी हल्ला झाला. एकाने समोर येऊन त्याला सरळ सरळ भोकसलं, त्याच्या पोटात सुरी घातली. तो साधू कोलमडून पडला आणि मारणाऱ्याच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या व्यक्तीला मारलं, आपण गैरसमजानी नको त्या व्यक्तीच्या पोटात सुरा खुपसला. त्यामुळं मारणारा देखील घाबरला, तोही गडबडला आणि तो पुढे येऊन त्याला काही म्हणणार तेवढ्यात हा धडपडत उठून त्याला नमस्कार करायला लागला. तेव्हा तो अजूनच घाबरल्यासारखा झाला. तो म्हणाला की अहो खरं म्हणजे मी तुम्हाला मारलं आणि तुम्ही मारलं. ते म्हणाले तुझ्याशी माझा संबंध नाहीये, तू तर निमित्त झालास, पण मी परमेश्वराला नमस्कार करतोय की या रूपात जरी आलास तरी देखील मी तुला ओळखलेला आहे, माझ्या कल्याणाचंच तू केलेलं आहेस, तुझा संबंध काही नाहीये. या खूप टोकाच्या परिस्थिती आहेत, पण या टोकाच्या परिस्थिती साध्या साध्या गोष्टीतून साधू नेहमीच आचरत असतात. म्हणून टोकाच्या परिस्थितीमध्ये देखील ते स्थिर बुद्धी राहतात, समाधानाने राहतात, त्यांचा तोल न जाता ते राहतात अत्यंत सुखाच्या परिस्थितीत, अत्यंत दुःखाच्या परिस्थितीत, कोणत्याही परिस्थितीमध्ये. आशा करता की साधूंचे विचार हे सर्व घडण्यासाठी म्हणून, अशा प्रकारचं वर्तन होण्यासाठी म्हणून तयार असतात, म्हणून साधू अशा प्रकारे वर्तन करतात. सर्वसाधारणपणाने तमोगुणी मनुष्य आहे तो एक प्रकारे विचारहीनच असतो. अति तमोगुणी मनुष्य तर अति विचारहीन असतो. भांडण मारामारी स्वतःचा स्वार्थ त्याच्याकरता हवं ते करण्याची तयारी, कुठल्याही थराला जाण्याची तयारी, हे त्यांचं वैशिष्ट्य असतं. द्वंद्व त्यांच्या मनात निर्माणच होत नाही. अति तमोगुणी मनुष्याच्या मनामध्ये द्वंद्वच निर्माण होत नाही. त्याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे दुर्योधन. द्वंद्वरहितच जे करायचे त्याच्याबद्दल ठाम, कुठेही पुनर्विचार करण्याची गरजच नाही, अशा प्रकारची प्रवृत्ती. आपल्या स्वतःच्या निर्णयाच्या बाबत, आपल्या कृतीबद्दल अत्यंत ठाम अशी तमोगुणी व्यक्ती असते. अगदी तिच्या जीवावर बेतलं आणि प्राण जाण्याची वेळ आली तर घाबरतील, फार तर तोपर्यंत घाबरतच नाहीत, तोपर्यंत मागं पाऊल घेतच नाहीत, मागचा विचार नाही. द्वंद्व त्यांच्या मनाला शिवतच नाही. पण विचारहीन अशी पातळी असते आणि सर्व गोष्टी भोगासाठी असतात, असं तमोगुणी मंडळींचं वैशिष्ट्य असतं. तर रजोगुणी आणि सत्वगुणी मंडळी ही नेहमी विचारामध्ये असतात. रजोगुणी मंडळींचा जो विचार आहे तो विचार देखील द्वंद्वात्मकच असतो. करू की करू नये याच्या द्वंद्वामध्ये रजोगुणी मंडळी सतत असतात. फायदा होईल की होणार नाही, मान मिळेल की मिळणार नाही, अशी गणितं रजोगुणी मंडळींची सातत्याने चालू असतात. प्रतिष्ठेकरता काहीही करायला ते तयार होतात, पैशाकरता काहीही करायला ते तयार होतात, पण तमोगुणी मंडळी इतकी पूर्ण खाली घसरत नाहीत, पण नीतिमत्ता गुंडाळायला त्यांना काही वाटत नाही. अशा मंडळींचे जे निर्णय असतात ते निर्णय देखील द्वंद्वात्मकच असतात. दोन परस्पर विरोधी अशा तत्वांचा झगडा सतत त्यांच्या ठिकाणी चालू असतो. सत्वगुणी मंडळी देखील अशाच प्रकारची विचारामध्ये असतात आणि द्वंद्वामध्येच असतात, पण सत्वगुणी मंडळींचं द्वंद्व रजोगुणी मंडळींपेक्षा थोडं वेगळं असतं. दोघेही द्वंद्वात जरी असले तरी देखील सत्वगुणी मंडळींचं द्वंद्व एकीकडे भगवत प्राप्ती तर करायची आहे आणि त्याकरता विशिष्ट गुण जर संपादन करायला गेलं तर जगतामध्ये पराभव होतो आहे, अशा प्रकारचं द्वंद्व त्यांना फार छळतं. साधुवृत्तीनी वागायचं ठरवलं तर धंदा उद्योग नोकरी ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी कठीण परिस्थिती निर्माण होते. आपल्याला दरवेळेला गृहित धरलं जातं गरीब आहे असं समजलं जातं, सांगितलं जात नाही, प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितली जात नाही. आपण जे काम करू त्या कामाचं फळ आपल्यालाच मिळेल असं होत नाही, दुसरा कोणीतरी आपल्या समोर फळ घेऊन जातो. मग सत्वगुणी मंडळी अशा द्वंद्वामधून मार्ग काढतात की भगवंताची इच्छा समजू, भगवंत आपली परीक्षा घेतो आहे असं समजू. संवेदनक्षम द्वंद्व असतं, पण द्वंद्व असतं. आणि मग शुद्ध सत्वगुणी मंडळींच्या ठिकाणी सत्वाच्या अत्यंत विकासामुळं स्थिरता येते, त्याला मर्यादा समजून येतात. आपण शुद्ध सत्वगुणी आहोत, आपण अंतर्मुख प्रवृत्तीची व्यक्ती आहोत, आणि जगातला प्रत्येक जण मिळवतो जे ते आपण मिळवू शकत नाही आणि ते आपल्याला खरंच नको आहे, अशा प्रकारची धारणा त्याची पक्की होते. एरवी सत्वगुणी मंडळी द्वंद्वामध्ये असतात, शुद्ध सत्वगुणी मंडळी अशा द्वंद्वामधून बाहेर पडतात. त्रास झाला तर कधीतरी क्वचित त्याला एखाद वेळेला त्रास होऊ शकेल, पण बहुतांशी आपल्याला काय करायचं आहे याच्याबद्दल निश्चितता त्यांच्या मनामध्ये असते. आणि ही निश्चितता देखील जो सत्वगुणाचा विकास झालेला असतो त्या विकासामुळं पूजनातून त्याला जी शांती मिळते, ध्यानातून त्याला जी शांती मिळते, नामस्मरणातून त्याला जी शांती मिळते, सत्कर्मातून त्याला जी शांती मिळते, त्यामुळं शांती समाधान आनंद प्रेम तृप्ती या गोष्टी आता आपल्या जीवनात आपल्याला हव्या आहेत. आणि म्हणून इतर रजोगुणी मंडळींची तुलना आता बास झाली, अशा पक्क्या भूमिकेवर तो येतो, वेळ लागतो त्याला यायला. पण शुद्ध सत्वगुणी मंडळी साधनेनी आपल्या स्वतःच्या मनोवृत्तींचा विकास करून घेतात आणि तेव्हा द्वंद्वरहितता ते अनुभवतात, त्यांची परमेश्वरावर श्रद्धा असते, ईश्वरावर श्रद्धा असते, परमात्मप्राप्तीची तीव्र ओढ त्यांच्या मनामध्ये असते आणि त्याकरता बाकीच्या गोष्टींचा त्याग करायला लागेल याची त्यांना कल्पना असते आणि त्याबद्दल त्यांना वैषम्य नसतं. अशा शुद्ध सत्वगुणी मंडळींना साधनेनी चित्तशुद्धीचा लाभ होतो, त्यांचं मन निर्मळ व्हायला सुरुवात होते, त्यांच्या बुद्धीचे निश्चय देखील सूक्ष्म अज्ञात अक्षर अशा तत्वाच्या ठिकाणी जडायला सुरुवात होते, त्यांना निर्विचारता प्राप्त होते। जो तमोगुणी विचारहीन होता आणि रजोगुणी आणि सत्वगुणी विचारात होता पण द्वंद्वात्मक विचारात होता, तर शुद्ध सत्वगुणी निर्विचारता अवस्था प्राप्त करून घेतो, वारंवार प्राप्त करून घेतो आणि निर्विचार अवस्थेतून त्याला बोध होत राहतो थोडा थोडा क्षण मात्र, आणि या बोधामुळे एक प्रकारचं निश्चिंत जीवन जगायला तो सुरुवात करतो। आणि हाच बोध कालांतराने पक्का व्हायला सुरुवात होते। या बोधाच्या प्रकाशामध्ये त्याचे सगळे विचार घडायला सुरुवात होते। निर्विचारता जेव्हा त्याला प्राप्त होते शुद्ध सत्वगुणी माणसाला, तेव्हाच तो द्वंद्वाच्या बाहेर असतो। याचा अर्थ सुख आणि दुःख समजणारा सुख आणि दुःखाच्या पेक्षा वेगळा आहे। मी सुखी आणि दुःखी नाही तर सुख आणि दुःख वेगळेपणाने समजणारा असा मी आहे, म्हणून द्वंद्वांच्या वेगळा आहे असं त्याला समजतं। जसं इथं दिवा आहे आणि इथं प्रकाश आहे हे मला समजतं, आणि दिवा बंद केला आणि इथं अंधार झाला तर अंधार झाला हे देखील समजणारा मीच असतो। प्रकाश आहे आणि अंधार आहे हे समजणारा प्रकाशापेक्षा आणि अंधारापेक्षा वेगळा असला पाहिजे। तो प्रकाशरूप देखील नाही आणि अंधाराचंही त्याचं स्वरूप नाही। तसं ज्याला सुख समजतं आणि ज्याला दुःख समजतो तो सुख आणि दुःख याच्यापेक्षा वेगळा मी आहे या भूमिकेमध्ये येतो। ज्याला मृत्यू समजतो आणि जन्म समजतो तो जन्म आणि मृत्यू यांच्यापेक्षा मी वेगळा आहे समजणारा जाणीव रूप या भावनेवर येतो। आणि या भावनेनी त्याच्या ठिकाणी एक प्रकारची निश्चिंतता निर्माण होऊन आपण आत्मा अशा प्रकारचा त्याला न सोडून जाणारा कदापि असा भाव त्याच्या ठिकाणी स्थिर व्हायला लागतो। जेव्हा असा भाव त्याच्या ठिकाणी स्थिर होतो तेव्हा त्याला साधू असं म्हणतात। हा साधू गुणातीत असतो, तम रज सत्व आणि शुद्ध सत्व देखील ओलांडून तो पलीकडे जातो। गुणांना देखील तो वेगळेपणाने पाहतो, द्वंद्वांना देखील वेगळेपणाने पाहतो, कर्मांना देखील वेगळेपणाने पाहतो। अशा परिस्थितीमध्ये जे जसं जगत चालू आहे ते जगत तो आनंदाने स्वीकारतो, म्हणून साधू परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करतो। साधूंच्या संगतीमध्ये त्यांच्या उपदेशामुळे त्यांच्या वर्तनामुळे त्यांच्या कडून केले गेलेल्या श्रवणामुळे त्यांनी दिलेल्या साधनेमुळे त्यांचं प्रत्यक्ष जीवन पाहून त्याच्यातून जे काही समजेल ते समजून घेण्यामुळे हेच समस्त की साधू समोरच्या परिस्थितीचा अतिशय थोड्या थोड्या वेळामध्ये स्वीकार करणारे असतात, कमीत कमी वेळामध्ये। आणि सर्वसाधारण माणसाची परिस्थिती अशी असते की तो असं हातबल अगतिक उत्तर देतो की काळानी सगळं होईल। जर खूप दुःखाची परिस्थिती आली तर सर्वसाधारण मनुष्य असं म्हणतो की काळ हेच त्याला उत्तर आहे, एकमेकांची समजूत काढायला जातात एकमेकांकडे आणि म्हणतात की काळ हेच उत्तर आहे, जरा काळ गेला म्हणजे विसरतील। अशा प्रकारची एक बधिरता सर्वसामान्य माणसाच्या ठिकाणी असते आणि तेच त्याच्या उपदेशाचंही स्वरूप असतं की थोडा काळ जाऊन देत दुःख विसरतील, थोडा काळ जाऊन देत, काळ हेच प्रत्येकाला उत्तर आहे. तर साधू त्या क्षणामध्ये अथवा चपच्या क्षणामध्ये अथवा लवकरात लवकर आत्मभानावर येतो. म्हणून मध्ये कोणाच्या तरी मी आठवणी ऐकत होतो आपल्या केंद्रामध्ये की त्या भगिनींना स्वामीजींनी सकाळी बोलवलेलं होतं, काय 10 वाजता अशी काही असेल वेळ, आणि त्यांना निरोप स्वामीजींनी कोणाच्या मार्फत तरी पाठवला की तुम्ही सकाळी यायचे तर येऊ नका. त्यांना माहीत नव्हतं का असा निरोप आला. प्रत्यक्षात मुंबईहून त्यांचे स्वामीजींचे जावई गेले अशा प्रकारची बातमी आली ती, म्हणून स्वामीजींनी निरोप दिला होता की येऊ नका तुम्ही. हा निरोप त्यांना वेळेवरही मिळाला आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानी परत निरोप आला की स्वामींनी सांगितले की ठरलेल्या वेळेला या, म्हणजे त्यांना जाग्यावर यायला खूप थोडा वेळ लागला असा त्याचा अर्थ मी घेतो. जो काही धक्का बसला तो धक्का बसला असेल, बसला, पण त्या धक्क्यातून ते लवकर बाहेर आले. तसंच घरात जी परिस्थिती निर्माण झालेली होती ती परिस्थिती देखील दरम्यान त्यांनी आपल्या स्वतःच्या शक्तीने सावरली असेल, नाहीतर ते एकटे सावरले आणि घरात बाकीचे लोक सावरले नाही तरी देखील बोलवलं नाही तरी चालेल, पण तेही त्यांनी घडवलं आणि मग निरोप दिला की या, तुम्ही यायला काहीच हरकत नाही, ठरलेल्या वेळेला तुम्ही या. आणि मग नंतर त्या भगिनींना कळलं की असे दोन निरोप आले ते याचं कारण म्हणजे त्यांचे जावई गेले ते, म्हणून पहिला निरोप आला, पण थोड्याच वेळात दुसरा निरोप आला की ठरल्याप्रमाणे या. साधू आत्मभानावर येतात. आता परत स्वामीजींचा वर्धापन दिन जयंती उत्सवाला आपण त्यांच्या गुणांचं कौतुक, स्तुती, स्तवन हे तर करत राहू, पण या गोष्टीपासून आपण जर शिकलो तर आपल्या जीवनात त्याचा लाभ आहे. साधूचे संगती तरणोपाय म्हणजे काय, आणि खरंच असं होतं, आपल्या केंद्रात अशी उदाहरणं झालेली आहेत. आपले नातेवाईक गेले, गावाला जायचं आहे हे समजून देखील केंद्रात येऊन आपलं निरूपण करून मग मंडळी गेली, असं अशी उदाहरणं आपल्याकडे घडली. अनेक अनेक प्रकारांनी आपण स्थिर राहू शकतो साधूंकडे पाहून केवळ, हे कित्येक साधकांनी आपल्या जीवनामध्ये जमवलेलं आहे. अशा प्रकारचा साधू हा गुणांच्या पलीकडे गेला तरी सत्व गुणामध्येच वर्तन करत असतो. त्यामुळे त्याच्या सत्व गुणाकडे पाहून देखील त्याच्या संगतीनी आपल्या ठिकाणी असणारे रजतम त्यांच्या प्रेरणा कमी होतात. पण केवळ सत्वगुणी वर्तन नसून सत्वगुणाच्या आणि शुद्ध सत्वाच्याही पलीकडे जाऊन ते वर्तन करतात असंही हळूहळू लक्षात यायला सुरुवात होते. जे द्वंद्वामध्ये असतात असे सात्विक लोकांकरता साधूंची संगती ही तरुणोपायच राहते. परमार्थामध्ये ज्यांचं उत्तम चाललेलं आहे आणि व्यवहारात आपण सतत पराभूत होतो आहे अशा परिस्थितीत सत्वगुणी मंडळी काही काळ त्यांना जायलाच लागतो. तुम्ही ज्यांच्याशी विश्वास ठेवता असा तुमचा सहकारी तुम्हाला फसवून गेलेला असतो, प्रमोशनच्या बाबत फसवतो, काम मिळवण्याच्या बाबत फसवतो, आपला मतलब साधण्याच्या बाबत फसवतो, कारण तुम्ही सदान कदा 24 ही तास विष्णुमय जग या भावनेनी सत्वगुणात राहण्याचा प्रयत्न करता, आणि तो मात्र त्याला त्याचा पत्ताच नसतो, जगात पुढे जायचं असेल तर कसं जायचं याची किल्ली त्याला सापडलेली असते आणि तुमच्यासारखा मनुष्य त्याला मिळालेला असतो. अशा व्यक्तीला जो वारंवार त्रास होतो व्यवहारामध्ये, त्याला तरुणोपाय फक्त साधूच असतो. अशी सत्वगुणी व्यक्ती दुसऱ्या सत्वगुणी व्यक्तीकडे जाऊन रडेल तर तो म्हणेल की माझाही तसाच अनुभव आहे रे, माझ्याबाबतही अनेक वेळेला तसंच झालेलं आहे असं तो त्याला सांगतो. मार्ग निघत नाही, कसा निष्कर्ष काढणार? मग भगवत भक्तांनाच हा लपेष्टा का? कितीतरी प्रश्न याच्यातून निर्माण होतात. आमच्याच वाट्याला असं का? आमचं निश्चित चुकतं काय? किंवा आम्ही इतके सरळ चांगले आहोत हे जगाला समजत तसं नाही? अशा प्रकारचे अनेक निरर्थक प्रश्न निर्माण होतात, पण साधू त्यांना तरुणोपायासारखा भेटतो. तो त्याला अल्प लाभ आणि अल्प नुकसान, द्वंद्वात्मक लाभ आणि नुकसान याच्याकडे एकतर समत्वानी पाहायला शिकवतो, आणि त्याच्या पलीकडे असणारा आत्मतत्वाचा अनुभव कसा घ्यायचा हे साधूंच्या संगतीत समजतं. म्हणून तरुणोपाय आहे. साधू हा सत्वगुणी माणसाच्या, सत्वगुणी व्यक्तीच्या पातळीपर्यंत खाली येऊ शकतो आणि त्याच्याशी बोलू शकतो, पण त्याच्या पातळीपर्यंत खाली येऊन बोलत असताना देखील त्याची आंतरिक स्थिती फार उत्तम असल्यामुळं, साधुत्वाची असल्यामुळं, त्याच्या बोलण्यातल्या मर्यादा आणि त्यालाही न कळत सांसारिक लाभ हवे आहेत म्हणून हा झुरतो आहे, हे सगळं लक्षात घेऊन त्याच्याही पलीकडे असणाऱ्या अशा आत्मतत्वाचा उपदेश साधू हा सातत्याने करत राहतो. एवढंच नव्हे तर साधूंच्या संगतीमध्ये नाम घेताना सुख होतं, ध्यान करताना सुख होतं. ज्या गोष्टी गमावल्या त्याच्यापेक्षाही उत्तम सुख आपण मिळवतो असा भाव राहतो. तसंच साधूंचं अजून एक वैशिष्ट्य असतं, सत्वगुणी मंडळी प्रसंगमान ओळखून वाट काढू शकत नाहीत असं होतं. एकाच एका भावामध्ये ते असतात, तर सगळा रस्ता आक्रमलेला साधू हा सत्वगुण न सोडता गुणातीत देखील राहून व्यवहार कसोशीनी करायला जाणतो. जेव्हा साधूंनी व्यवहार केले तेव्हा सत्वगुणी मंडळींना आल्या तेवढ्या सगळ्या अडचणी साधूंना देखील आल्या. स्वामीजींनी दुकानदारी केली, न फसता दुकानदारी केली, म्हणजे हाही तरुणोपाय आहेच. प्रपंच केला, जेवढा शक्य तेवढा जास्तीत जास्त चांगला असा प्रपंच केला, त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन प्रपंच केला. सत्वगुणी मंडळींना हाही तरुणोपाय म्हणूनच समजतो. साधूंचं वर्तन, साधूंची संगती होते, दुकानात देखील चोरी होते. स्वामीजींच्याही दुकानात चोरी झालेली होती, कितीतरी माल चोरून नेलेला होता चोरट्यांनी. प्रत्येकाच्या जीवनात प्रसंग घडत असतात. स्वामीजी म्हणाले की कोणीतरी सांगायला आलं की तुमच्या दुकानात चोरी झाली म्हणून सकाळीच 6 कोणीतरी येऊन उठवलं जाऊन पाहतो तर पुढची कुलप एकदम उत्तम मस्त, दार लावलेलं कडेक आणि मागून फोडून आले. साधूंच्या बाबतही घडतं, पण साधू कसे जाग्यावर येतात या प्रसंगातून हेही शिकायला मिळतं. दक्षता कशी घ्यायची हेही समजून येतं. एकदा स्वामीजी माझ्या घरी आले सकाळी आणि त्यांनी माझ्याकडे किती एक 25,000 रुपये दिले बँकेत भरायला, कोणीतरी त्यांच्यापाशी मंडळाला देणगी दिलेली होती ती त्याच दिवशी भरायची म्हणून घरी येऊन त्यांनी पैसे दिले। ते आणि वीणा असे दोघं घरी आले, मी जेवायला बसलेलो होतो। मी निघेपर्यंत थांबले, आम्ही बरोबरच बाहेर पडलो। मी ते पैसे खिशात ठेवले, ते म्हणाले कसं जाणारेस, म्हणलं सायकलवरून जाणार आहे। म्हणाले थांब, वीणाला म्हणाले की तू याच्याबरोबर जा, तुम्ही दोघं मिळून जा, आणि तो बँकेत गेला की लगेच ये, मग आपण घरी जाऊ। छोट्या छोट्या दक्षता कशा घ्यायच्या, एकट्यांनी नको जाऊ निदान, असं ते म्हणाले। बँकेपर्यंत माझं घर ते मी ऑफिसमध्ये काम करत होतो ते अगदी 5 मिनिटाचं अंतर, लक्ष्मी रोडवर नगरकर तालीम चौकात। पण म्हणाले रिक्षानी जा वीणा बरोबर, आणि मग तो बँकेत गेला एवढं पाहून मग तू लगेच घरी ये, म्हणजे आपण निघू, असं म्हणाले। तसं जर पाहायचं झालं तर हा तरुणोपाय दक्षता कशी घ्यायची हे त्यांनी शिकवलं। एकदा असं झालं की एका पुस्तकाचं, एका ग्रंथाचं पेमेंट, ग्रंथ प्रकाशित झाला, त्याच्या 2 दिवस आधी त्याच्या 300 कॉपीज आल्या मंडळाकडे। आणि जे छापणाऱ्या बाई होत्या त्या बाई मंडळाशी संबंधित, आणि त्यांचा स्वतःचा प्रेस होता, म्हणजे त्यांचे मिस्टर प्रेस मधून काम करून घेत असत, त्यांचा स्वतःचा जणू अशा प्रकारचा प्रेस होता। म्हणून त्यांनी वीणाला फोन करून सांगितलं की 300 कॉपीज पाठवल्यात, 2 दिवसांनी प्रकाशन होईल, आता मला बिल पाठवून दे, असं सांगितलं। तर वीणाने ते बिल त्यांना दिलं दुकानात नेऊन, त्यांचं दुकान होतं, आणि माझ्याकडे बँकेत आली आणि मला म्हणाली की मी याचं पेमेंट केलंय। तर म्हटलं की तू पेमेंट केलंस कसं, विचारलं नाहीस तू, मला नाही विचारलंस एक तर, आणि स्वामीजींनाही नाही विचारलंस, नाही आता मंडळातले सगळे लोक, त्यामुळं केलं म्हणाली। त्यांचा फोन आला, घाई आहे मला, दिलं 300 कॉपीज तर आलेल्याच आहेत। म्हटलं थांब, मी बँकेतूनच स्वामीजींना फोन लावला। तर स्वामीजींनी वीणाला ताबडतोब बोलून घेतलं पेमेंट केलंय म्हटल्यावर, आणि तिला म्हणाले की तू पेमेंट कसं काय केलं, प्रति आल्यात का सगळ्या, नाही आलेल्या, येतील येतील मग पेमेंट ही जाईल, जेव्हा प्रति येतील तेव्हा पेमेंट, म्हणाले असं सगळं पेमेंट करायचं नाही। ती म्हणाली आपल्यातलेच लोक आहेत, केंद्रात येणार आहेत, व्यवहार व्यवहाराच्या पद्धतीने म्हणाले, व्यवहार असा नाही करत, आधी जा आणि त्यांच्याकडून चेक घेऊन ये। ती बिचारी सायकलवरून त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली की स्वामींनी चेक मागितलाय, प्रति नाही आल्या। दरम्यानच्या काळात काही गैरसमज निर्माण झाले, पण स्वामीजी म्हणाले की कर्माचं समाधान हे सगळ्यांना मिळायला पाहिजे, पेमेंट मिळाल्यामुळं तुम्हाला समाधान झालं, प्रति मिळाल्याचं समाधान आम्हाला नाही झालं अजून, तेव्हाच व्यवहार पुरा होतो जेव्हा कर्म सर्वांना समाधान देतं, त्यामुळे तुम्ही प्रति सगळ्या द्या। त्या म्हणाल्या माझे मिस्टर खूप रागवलंय, मग काय करणार, तुमचे मिस्टर व्यवसायात आहेत, धंद्यात आहेत, त्यांना माहिती आहे, प्रकाशनाची पुस्तकाची पेमेंट तर म्हणाले महिन्या महिन्यांनी मिळत नाहीत लोकांना, छापून घेतात आणि शेवटचं पेमेंट 2-2 महिने लोक करत नाहीत, इथं तुम्ही प्रति पाठवले की पेमेंट होणार आहे, आणि तुम्ही आधी पैसे मागता हे व्यवहारात बसत नाही, पेमेंट होणार नाही, असं स्वामीजी म्हणाले। आता हा तरुणोपाय किती, पण तुम्ही फसणार नाही, निदान तुम्हाला व्यवहारात कोणी फसवणार नाही, इतका ताठर देखील साधू राहू शकतो हे स्वामीजींच्या उदाहरणावरून आपल्याला कळतं। प्रत्येक साधूची अशा प्रकारची प्रकृती असेल नसेल याच्यात नको आपण पडायला, पण तरी देखील साधू चं वर्णन करत असताना मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, असं समर्थांनी केलेलं आहे। म्हणून साधूंच्या संगतीनी तरुणोपाय आहे. केवळ आत्मज्ञान आणि आत्मज्ञानामुळे तो आत्मतृप्त राहतो, तो आत्मतृप्त राहतो ते कसं राहतो ते आपल्याला कळतं. मग कितीही काही दुःखाचे डोंगर कोसळले तरी आपण मूळ स्थितीत लवकरात लवकर येतो. कोणी आपल्याला कसंही दडपावं, भगवंताची इच्छा म्हणून आपण सहन करू असं साधू करेल दरवेळेला असं सांगता येणार नाही. बोध राखून तो सर्व प्रकारे व्यवहार करायला मुक्त्यार आहे. साधूंना कोणत्याही तऱ्हेनी अशा प्रकारे बंधन घातलेलं नाहीये शास्त्रांनी, तो अशाच प्रकारे वर्तन करेल म्हणून. तेव्हा त्याला योग्य वाटेल ते करेल, मी प्रकृतीपेक्षा वेगळा आहे हे लक्षात घेईल. आणि याचा जबरदस्त उपयोग साधकांना स्वतःचं जीवन आचरण करत असताना होत राहतो. साधूंची जी संगत आहे त्या संगतीने होणारा फायदा हा जो वरवरचा बोध आहे, म्हणजे वरवरचा बोध म्हणजे व्यवहार करताना काटेकोरपणाने व्यवहार करणं. मी पाहिलेलं आहे की दुकानात जाऊन बसायचो मी स्वामीजींच्या, आणि ते होलसेल दुकानदारांकडून त्यांची मंडळी कापडाचे गठ्ठे घेऊन यायची स्वामीजींकडे की या प्रकारची साडी याची अशी अशी किंमत, विक्रीची किंमत काय ठेवायची स्वामीजी विचारायचे. तो सांगायचा विक्रीची किंमत इतकी ठेवायची, हा खरेदीची एवढी पडेल. वेगवेगळ्या प्रकारची एकेकच साडी आणलेली असायची. स्वामीजी सांगायचे की याचे पाच रंग, याचे पाच रंग, याचे दहा रंग, अशा इतक्या इतक्या काय 50 साड्या ते खरेदी करायचे. आणि कधी कधी असं व्हायचं की स्वामीजींनी खरेदी केली आहे आणि मग नंतर 10 दिवसांनी तो आला की दुकानदारांनी पाठवले की पेमेंट घ्यायला या. स्वामीजी म्हणायचे की शेवटची तारीख आहे, धंदा नाही झाला, धंदा नाही झाला तर तुला मी काय देणार. पण तो गेल्यावर एकदा स्वामीजी म्हणाले, असं 2-3 घडलं, कधी कधी बोलायचे तेव्हा मला म्हणाले की याच्यातल्या काही साड्या विकल्या जाणं आवश्यक आहे, त्याच्या काही तक्रारी येणं आवश्यक आहे. आणि तसं 45 दिवसांचं क्रेडिट आमच्या धंद्यात असतं, पण ते लगेच 10 दिवसांनी पाठवतात माणसाला, त्यांना काय पैसे मिळतील तेवढे हवेच असतात. पण जपून आणि सावधगिरीने व्यवहार करणं म्हणजे साधूंचं जास्तीत जास्त आपल्याला हे एवढंच सुरुवातीला समजेल ना. मग सत्वगुण समजेल, मग परमार्थाचे विचार समजतील, मग कर्मामधली अलिप्तता समजेल, मग व्यापक भावात ते कसे आहेत ते समजतील, मग कुठेतरी त्या युक्त्यांचा विचार आपण करू शकू. हे सगळं साधूंच्या संगतीत होत राहतं. साधूंची खरी अभिव्यक्ती जी आहे आंतरिक ती समजणं अशक्य, कारण आपण इंद्रियांचा, मनाचा आणि बुद्धीचा आणि इंद्रिय मन बुद्धीनी जेवढा होईल तेवढाच विचार करतो, त्याच्यापेक्षा पलीकडचा विचार आपल्याला करता येत नाही. त्यामुळे साधूंचा जो खरा अनुभव येतो तो खरा अनुभव कित्येक वर्षांनी येतो. साधूंच्या संगतीत राहिल्यानंतर कित्येक वर्षांनी साधूंचा खरा अनुभव येतो. आणि साधूंचा अनुभव किंवा साधू बोध याचा अर्थ साधू ज्या बोधात आहेत त्याच बोधामध्ये स्थिर होणं. आणि इथपर्यंत हा तरुणोपाय आपल्याला नेऊन पोचवतो. निर्विचारतेच्या पलीकडे असणारा आत्मबोध देखील आपल्या अंतर्यामी प्रगट होतो. साधूंपासून जे शिकायचं तर ते सामान्य पातळीपासून ते सर्व शिकता येण्यासारखं आहे, शिकणाऱ्यावर अवलंबून आहे. मात्र साधूंच्या छोट्या छोट्या गोष्टी घेऊन त्यालाच जर तरुणोपाय आपण समजलं तर ती आपली मर्यादा राहते. जसं साधू राहतात तसा पेहराव करणं, साधू पागोट बांधत असतील तर पागोट बांधणं, किंवा साधू काय लोकरीची टोपी सतत घालत असतील तर लोकरीची टोपी सतत घालून वावरणं, दोन विशिष्ट प्रकारच्या माळा बाहेर काढून जर साधू फिरत असतील तर तशा माळा, तर समजेल तुम्ही त्यांच्याकडे जाणारे आहात. हा काही तरुणोपाय नाहीये. साधूंच्या आवडीचे जे पदार्थ आहेत तेच खाणं, जसं स्वरूपानंद पडवळाची भाजी खात असत, म्हणून रोज पडवळाची भाजी करायची, स्वरूपानंदांना नैवेद्य दाखवायचा आणि ती खायची. हा काही तरुणोपाय नाहीये. स्वामीजीच हे उदाहरण द्यायचे की त्यांची पचनशक्ती, ते अशक्त होते, पचन शक्ती कमी होती त्यांची, कोकणात सारखी हवा होती, त्यामुळे ते पडवळ त्यांच्या प्रकृतीला मानवत होतं. पडवळ खाणं म्हणजे साधूंच्या संगतीने तरुणोपाय नाही. अशा प्रकारे साधूंची संगत, साधूंना जाणणं आणि साधूंच्या संगतीने तरुणोपाय प्राप्त करून घेणं हे समजलं पाहिजे, हे केलं पाहिजे. अजून देखील साधूंच्या संगतीने कसा तरुणोपाय होईल वेगळ्या वेगळ्या प्रकाराने आपण पाहू शकू असं मला वाटतं. पण हा विषय आपल्या जीवनाला येऊन भिडणारा असल्यामुळं मी जरा विस्तारानेच याच्यावर बोलायचं ठरवलेलं आहे. म्हणून अजून काही काळ हा विषय आपण असाच पाहत राहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.